चीनीमंडी.com पॉडकास्ट। मजूर आपल्या घरी परत गेल्याने गुळ उत्पादनावर परिणाम। कोविड 19 मुळे लॉकडाऊन लागू केल्यानंतर मंड्या जिल्ह्यात गुळ उत्पादन जवळपास 30% कमी झाले आहे। कुशल मजूर आपापल्या घरी परत गेल्यामुळे गुळ बनवणाऱ्या गुऱ्हाळांनी आपले उत्पादन बंद केले आहे। लॉकडाऊनच्या घोषणेनंतर 539 नोंदणीकृत गुळ बनवणाऱ्या गुऱ्हाळांमध्ये जवळपास 30% उत्पादन पूर्णपणे बंद झालेले आहे। बहुसंख्य कुशल मजूर उत्तर प्रदेश, बिहार आणि अन्य पूर्वोत्तर राज्य आणि उत्तर कर्नाटक येथील होते। पांडवपुरा येथील चिक्कमाराली जवळ एका गुळ गुऱ्हाळाच्या मालकाने सांगितले की यापैकी अनेक जण आपल्या गावी परत गेलेले आहेत। मांड्या कृषी उत्पादन बाजार समितीचे सचिव वाई नानजुंदस्वामी यांनी सांगितले की 2019 मध्ये 25 मार्च ते 10 मे या काळात गुळाची आवक 83,000 क्विंटल इतकी राहिली। यावर्षी याच काळात उत्पादन कमी झाल्यानंतर ही आवक 58,000 क्विंटल इतकी राहिली आहे। त्यांनी सांगितले की येणाऱ्या दिवसात स्थिती सामान्य होईल। गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान आणि मध्य प्रदेशातील व्यापारी मंड्या गुळाचे प्रमुख खरेदीदार आहेत। बहुसंख्य कुशल मजूर उत्तर प्रदेश, बिहार आणि अन्य पूर्वोत्तर राज्य आणि उत्तर कर्नाटक येथील होते। गुऱ्हाळाच्या मालकांनी सांगितले की आम्ही उसाची सफाई, तोडणी आणि लागवड व उत्पादन वाढवण्यासारख्या कामांसाठी स्थानिक लोकांना कामावर ठेवू शकतो, पण उसाचा रस उकळणे आणि गुळाला आकार देण्यासाठी अकुशल श्रमिकांना कामावर ठेवू शकत नाही।